मंडळी, ही राधा म्हणते मी तुझा गाल फोडीन. पण अजूनपर्यंत तरी हिला हे जमलंच नाही, कारण दरवेळी मीच हिचे गाल लाल केले. म्हणूनच मंडळी, म्हणूनच ही अशी दिवाणी झाली आहे. म्हणून म्हणतो, अगं ऐक राधे.
राधे